आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मुंबई दौऱ्यावर। दहशतवाद प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून प्रहार या नव्या धोरणाची घोषणा। राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात। शोकाकुल वातावरणात दोन्ही सभागृहात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा। बुंग या मणिपुरी चित्रपटाला बाल आणि कौटुंबिक फिल्म गटात बाफ्टा पुरस्कार। आणि रणजीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच पोचलेल्या जम्मू काश्मीरचा उद्या कर्नाटकसोबत सामना। जीवरक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन उद्या मुंबईत लोकभवन इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे। परवा बुलडाणा जिल्ह्यात शेगाव इथं केंद्रीय आयुष मंत्रालयानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळ्यालाही राष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत। तसंच नागपुरात आयोजित एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचं सुवर्णयुग या उपक्रमाच्या उद्घाटन समारंभालाही त्या उपस्थित राहणार आहेत। दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर त्या गुरुवारी झारखंड तर शुक्रवारी राजस्थानचा दौरा करणार आहेत। दहशतवादी कारवायांचं बदलतं स्वरूप आणि त्यातून भविष्यात निर्माण होणाऱ्या संकटांना मुळातूनच प्रतिबंध करण्यासाठी केंद्र सरकारने प्रहार हे नवीन सर्वसमावेशक धोरण जाहीर केलं आहे। दहशतवाद्यांकडून दळणवळण आणि माहिती आदानप्रदानासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतो, तसंच संहारक शस्त्र आणि इतर सामुग्रीचा वापर होतो हे लक्षात घेऊन सर्व स्वरूपाच्या दहशतवादी कृत्यांना पायबंद घालण्यासाठी व्यापक नियोजन यात करण्यात आलं आहे। दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता आणि दहशतवादाचा बळी ठरलेल्यांना आधार ही भारताची भूमिका या धोरणात स्पष्ट करण्यात आली आहे। स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात झालं। चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना सन्मानित करून आपण भारताच्या आत्मगौरवाचा सन्मान केला आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या। भारत टॅक्सी या देशातल्या पहिल्या सहकारी टॅक्सी सेवेच्या सदस्य चालकांशी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली इथं संवाद साधला। या सेवेचं उद्दिष्ट चांगली सेवा देण्याबरोबरच टॅक्सी चालकांचं हित साधणं असं असल्याचं शाह यांनी स्पष्ट केलं। भारत टॅक्सी सेवेवर चालकांसाठीही ऑनलाईन तक्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, असं ते म्हणाले।
भारत टॅक्सी का एक कार्यक्रम निरंतर चलेगा, सारथियों से संवाद और उनकी तकलीफें सुनना, और संवाद तीनों प्रकार से होगा, ऑनलाइन भी होगा, फिजिकल भी होगा, और एक कॉल सेंटर भी हम चालू करेंगे जिस पर फोन से आप लिखवा सकते हो। किसी को ऑनलाइन कंप्लेन करना नहीं आता है तो टेलीफोन कर आपका नाम, आपका सदस्य नंबर और किस प्रकार के सारथी हो वो लिखवा दोगे, ऑटोमेटिकली इसकी सुनवाई रेकॉर्डिंग वाली व्यवस्था में हम कर देंगे।
स्थूल राष्ट्रीय उत्पादनात महाराष्ट्राचं योगदान 13.5% असून देशात सर्वात जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करणारं राज्यही महाराष्ट्रच असल्याचं प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे। राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत त्यांनी राज्य सरकारच्या कामगिरीचा आढावा मांडला। त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज शोकप्रस्ताव मांडण्यात आला। अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडणं हा आपल्यासाठी भावनिक क्षण आहे। त्यांच्यासारख्या सहकार्याचं निधन होणं ही केवळ राजकीय हानी नाही तर व्यक्तिशः प्रचंड वेदनादायक बाब आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हा प्रस्ताव मांडताना व्यक्त केली।
आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड। एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही, आणि मला विश्वास आहे की शेवटी कधीतरी त्यांचं स्वप्न देखील नियतीने पूर्ण केलं असतं, त्यांच्यात ती क्षमता निश्चितपणे होती। शेवटी राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गणितं असतात, पण क्षमतेचा जर विचार केला तर मुख्यमंत्री पदाकरता पूर्णपणे क्षमता असलेलं नेतृत्व हे अजितदादांचं होतं।
महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी अजित पवार यांच्या पक्षासोबत युती करू असं आपल्याला कधीही वाटलं नव्हतं, मात्र जेव्हा एकत्र आलो तेव्हा त्यांच्या कामाची पद्धत कळत गेली, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात अजित पवारांची आपल्याला भक्कम साथ मिळाली, असं ठाकरे म्हणाले।
अजितदादांसारखा एक भरोसेमंद, उत्तम, दिलदार, केवळ सहकारीच नव्हे तर मित्र मी गमावला। आता शासकीय किंवा प्रशासकीय कामकाजामध्ये एक खंबीर मला पाठिंबा होता, आधार होता। कोणतीही गोष्ट काही एखादी कळली नाही तर अजितदादांबरोबर मी बोलायचो, आणि एवढा विषयाचा सखोल अभ्यास करणारा सहकारी किंवा लोकप्रतिनिधी अभावानेच आढळेल.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गृहिणींच्या श्रमामुळेच कमावत्या जोडीदाराला आपलं काम प्रभावी पद्धतीनं करता येतं, त्यामुळे पोटगीचा निर्णय घेताना तिच्या या योगदानाकडे दुर्लक्ष करणं अन्यायी असल्याचा निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयानं दिला आहे. नवऱ्यापासून विभक्त झालेल्या पत्नीला पोटगी देण्यासंदर्भातल्या एका प्रकरणावर न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या एकलपीठासमोर सुनावणी झाली. कमावता नसलेला जोडीदार हा निष्क्रिय असतो असा दृष्टिकोन घरकामासंदर्भातल्या त्याच्या योगदानाबद्दल गैरसमज निर्माण करणारा आहे. लग्नानंतर प्रत्यक्ष संसारात घर आणि घरगुती आघाड्यांवर काम करणाऱ्या पत्नीच्या योगदानाचं आर्थिक मूल्य ओळखता यायला हवं असंही न्यायालयानं म्हटलं आहे. पसमंदा मुस्लिमांना ओबीसी प्रवर्गातून नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशात राखीव जागा द्याव्यात अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सुनावणी सर्वोच्च न्यायालय करणार आहे. मात्र त्यासाठी मुस्लिमांमधल्या मागास जातींची माहिती विचारली आहे. रंगनाथ मिश्र आयोगाच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर ओबीसींचं उपवर्गीकरण करून पसमंदा मुस्लिमांसाठी 10% कोटा ठेवावा अशी याचिका मोहम्मद वसीम सैफी यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील अंजना प्रकाश यांनी दाखल केली आहे. त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बक्षी यांच्या पीठानं आज त्यावर त्यांच्याकडेही विचारणा केली. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ज्या सदस्यांच्या निष्क्रिय खात्यात 1,000 रुपयांपर्यंत रक्कम शिल्लक असेल त्यांचे पैसे परत करण्याचा निर्णय कामगार आणि रोजगार मंत्रालयानं घेतला आहे. ही रक्कम थेट या ग्राहकांच्या आधार कार्डाला जोडलेल्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाईल. ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी खातेदारांनी कोणताही दावा किंवा कागदपत्र सादर करण्याची गरज नाही असं मंत्रालयानं म्हटलं आहे. भारताचे जगाशी आंतरसंसदीय संबंध वाढवण्याच्या उद्देशाने लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी 60 जास्त देशांसह मैत्री गटांची स्थापना केली आहे. विविध देशांच्या विधिमंडळांशी संवाद आणि देवाणघेवाण वाढवण्यासाठी हे गट स्थापन करण्यात आले आहेत. खासदार रविशंकर प्रसाद, डॉ एम तंबीदुराई, पी चिदंबरम, रामगोपाल यादव, टी आर बालू, काकोली घोष दस्तीदार, कनिमोळी, असदुद्दीन ओवेसी, सस्मित पात्रा, श्रीकांत शिंदे, पी व्ही मिथुन रेड्डी, राजीव प्रताप रूडी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह इतर या गटांचं नेतृत्व करतील. श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, ब्रिटन, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इराण, संयुक्त अरब अमिराती, युरोपियन महासंघ यासह विविध देशांच्या संसदेंचा यात समावेश आहे. बुंग या मणिपुरी चित्रपटाने सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक फिल्म या गटात बाफ्टा पुरस्कार पटकावला आहे. बाफ्टा अर्थात ब्रिटिश अकादमी फिल्म आणि टेलिव्हिजन आर्ट्स पुरस्कार काल लंडन इथं जाहीर झाले. मणिपुरी भाषेतल्या बुंग या शब्दाचा अर्थ छोटा मुलगा. सामाजिक आणि राजकीय अस्वस्थतेच्या वातावरणात वाढणाऱ्या एका बालकाची कहाणी हा चित्रपट सांगतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाच्या चमूचं अभिनंदन केलं आहे. हा पुरस्कार म्हणजे देशातल्या सर्जनात्मक बुद्धिमत्तेवर जगाने उमटवलेली मोहर आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना उद्या सकाळी हुबळी इथं कर्नाटक आणि जम्मू काश्मीर यांच्यात होणार आहे. 9:30 सामना सुरू होईल. जम्मू काश्मीरचा संघ यावेळी पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला आहे. 8 रणजी करंडक जिंकणाऱ्या कर्नाटकाशी त्यांची लढत होणार असल्यानं या सामन्याबद्दल उत्सुकता आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 8 आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचा सामना सुरू आहे. झिम्बाब्वेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 2 150 धावा झाल्या होत्या. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात काल रात्री विद्यार्थ्यांच्या 2 झालेल्या संघर्षाची गंभीर दखल विद्यापीठानं घेतली आहे. विद्यापीठात शांतता आणि शिस्त सुनिश्चित करण्यासाठी या गटांवर कठोर कारवाई केली जात आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या मुंबई दौऱ्यावर. दहशतवाद प्रतिबंधासाठी केंद्र सरकारकडून प्रहार या नव्या धोरणाची घोषणा. राज्यपालांच्या अभिभाषणानं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात. शोकाकुल वातावरणात दोन्ही सभागृहात अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा. बुंग या मणिपुरी चित्रपटाला बाल आणि कौटुंबिक फिल्म गटात बाफ्टा पुरस्कार. आणि रणजीच्या अंतिम सामन्यात पहिल्यांदाच पोहोचलेल्या जम्मू काश्मीरचा उद्या कर्नाटकसोबत सामना. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.